ढेपेवाडा उद्योजकतेचा चिरेबंदीवाडा. लपाछपी, आंधळी कोशिंबीर, खाम खाम खांबोळी, लगोरी, सागरगोटे, विटीदांडू, मामाचं पत्र हरवलं, भातुकलीचा खेळ, जेवणासाठी पाट आणि चौरंग, आंघोळीसाठी बंब आणि घंगाळ, जात, चूल, उखळ. अहो, हे वाचून कोणाच्या मनात येईल ही उद्योजकाची यशकथा आहे का एखाद्या गावातल्या वाड्याचं वर्णन आहे? पण यावेळची आपली यशकथाच अशी आहे, एका उद्योगाचं यश सांगणारी आणि वाचता वाचता आपल्याला आपल्या वाड्यातल्या बालपणात नेणारी. ढेपेवाडा. या गोष्टीची सुरुवात होते साधारणपणे 90च्या दशकात. पुण्यात आणि इतरही जुने वाडे पाडून सिमेंटच्या नवीन देखण्या इमारती उभ्या राहिला तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती. फ्लॅट सिस्टीमची सुरुवात होत होती आणि त्याचबरोबर लयाला जात होती एक संस्कृती, वाडा संस्कृती. पुण्याच्या पेठांमध्ये कित्येक पिढ्यांना सामावून घेणारे हसते खेळते नांदते भले मोठे ऐसपैस वाडे अनेक वर्ष दिमाखात उभे होते. विभक्त कुटुंब पद्धतीचं वारं व्हायला सुरुवात झाली आणि स्पेस, प्रायव्हसी या गोष्टींना नको इतकं महत्व यायला लागलं. त्यातूनच मग प्रत्येकाला स्वतंत्र रूम्स असलेले फ्लॅट्स हवेसे वाटायला लागले आणि बघता बघता वाडा संस्कृती लोप पावली. अनेक बांधकाम व्यावसायिकांना वाडे पाडून इमारती उभं करण्याचं काम त्या काळात मिळालं. बांधकाम व्यवसाय या काळात बहरला. नितीन ढेपे हेही एक बांध.
सॅम्पल कम्प्लीट. Ready to continue?